काय?
अरे माझी गाई हाऊस मौज करतो का नाही?
अहो आता काय राहिली तुमची हाऊस, इथं अजून पडा ना पाऊस.
अरे मला शेवंती मिरायला नेला.
बर.
साऱ्या गावात शेवंती मिरून आणला.
हा.
आणि मांडवाच्या दारी आणून उभा केला.
बर.
माझ वरवळणीच काय केलं?
वरवळणी?
हो.
आता खाली मस्त वेळेस ओवळला ना, वर जाताना ओवळू एकदा.
अरे
काय राहिलं वरवळणीचं गाणं तुमचं?
अरे वरवळणीचं गाणं म्हणली कधी?
हा हो, वरवळणीचं गाणं गाणे आम्ही अशी किती का म्हणू. रुंजून वाजंत्रे वाजते, वाजंत्रे वाजते,
वाजंत्रे वाजते, वाजंत्रे वाजते,
पुढं कलवंते नाचते, कलवंते नाचते,
कलवंते नाचते, कलवंते नाचते,
मान कल्लवरीला देईन नवरी जिंकून नेईन, जिंकून नेईन,
नवरी जिंकून नेईन, जिंकून नेईन.
हा नवरा लावेसी पासे, नवरा लावेसी पासे,
नवरा लावेसी पासे, नवरा लावेसी पासे,
हा नवरा नवरी कासी नेसे, नवरा नवरी कासी नेसे,
नवरा नवरी कासी नेसे, नवरा नवरी कासी नेसे,
देईन व्यस्काराचा मान नवरे जिंकून नेईन, जिंकून नेईन, नवराला मांडवा पासे, नवराला मांडवा पासे,
नवराला मांडवा पासे, नवराला मांडवा पासे,
हा नवरा नवरे कासी नेसे, नवरा नवरे कासी नेसे,
नवरा नवरे कासी नेसे, नवरा नवरे कासी नेसे,
मांडव खंडनी देईना नवरे जिंकून नेईना, जिंकून नेईना, चला दादा आता आपण लग्न लावून घेऊ.
लग्न लावतोय?
हो चला.
अरे लग्न लावायचे.
हा
पण पोरीचे मामा, मुलाचे मामा, पाहुणे रावळे सगळे आले ना?
हो मी सगळ्यांना बोलवतो ना.
सगळ्यांची चौकशी केली ना?
हा मग.
नाही तर एखादा पाहुणा रावळा इकडं तिकडं हुकून चुकून राहत्या.
कोणीच राहणार नाही, मी आता मुलीच्या मामाला बोलवतो.
असं करतो का?
बरं. मुलीचे मामा
देशीच्या आड्यावर जायले.
हो आपल्याला काय करायचं ते देशीच्या आड्यावर जाऊ, नाही तर इंग्लिशच्या आड्यावर जाऊ, आपल्याला काय घेणं आहे का त्याच्याशी?
अरे ते कुठे जाऊ मग, घेणं लग्न लावून लवकर.
चला सर्वांना अक्षता मिळाल्या का? करायची का सुरुवात?
करून टाक, करून टाक.
सगळे पाहुणे रावळे तुमचे आलेले का? पाहून घ्या, नाही तर चुकून भुकून एखादं राहायचंय.
अरे सगळे येतील, तू काय काळजी करू नको.
हा
लग्न लावून घे एका वरचं.
लग्न लावून घ्यायचं का? करायचं सुरुवात लग्नाला.
स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि सेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोग्रा हेरांजनगणपती कुर्या सदा मंगल मधुवरे शुभम भवतु शुभ लग्न
सावला
गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा.
ते माझ्या सासनला कळायला बोलून राहिला रे इकडं.
कोणत्या सासा तुमच्या?
ती गोदावरी नर्मदी कशाला बोलून राहिला?
हो हे नद्यांचे नाव आहे.
नद्यांचे नाव आहे का?
हा मी मंगल अष्टक म्हणून राहिलो.
अरे मला वाटलं आपण पातळ अनिल नाही काय नाही गजाला बोलून राहिला व त्यांना
नाही नाही
नाही ना
ना त्यांचे नाव आहे ते मंगल अष्टके
बर बर
कावेरी शरयो महेंद्र तनया कुरिया सदा मंगलम वधू वरे शुभम भवतु शुभ लग्न
सावला